नमस्कार, मी गौरी देशमुख. ऐकूया काही ठळक घडामोडी. गेल्या 11 वर्षात पायाभूत सुविधांसाठीचा निधी 6% वाढवला असून विविध प्रकल्पांमुळे रोजगारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत 11,000 कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. या विकास प्रकल्पात द्वारका द्रुतगती मार्गाचा दिल्ली विभाग आणि शहरी विस्तार रस्ता 2 यांचा समावेश आहे. केंद्रीय निवडणूक आयोगावरचे मतचोरीचे आरोप खोटे आहेत असं मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत बोलत होते. बिहारमध्ये प्रारूप मतदार यादी तयार केली आहे, त्यावर सूचना आणि हरकती नोंदवण्यात आल्या आहेत. आणखी 15 दिवस बाकी असून सर्व राष्ट्रीय तसंच राज्यस्तरावरचे राजकीय पक्ष, बूथ एजंट आणि मतदारांनी सूचना आणि हरकती नोंदवाव्या असं आवाहन त्यांनी केलं. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर इथल्या सर्किट बेंचचं उद्घाटन आज सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झालं. या सर्किट बेंचचा लाभ कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 6 जिल्ह्यांना होणार आहे. राज्यात येत्या 21 तारखेपर्यंत जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या कालावधीत मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उद्यापर्यंत मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.